मंडळाच्या सचिवाकडून. कुमारी तीर्था जया उदय सामंत, मुख्य सचिव 2021-22, तृतीय वर्ष कला शाखा. 8 मराठी वाङ्मय मंडळ. माय हार्ट हॅड फाउंड अ न्यू होम. संत झेवियर्स महाविद्यालयात प्रवेश मिळवणं हीच 17 वर्षांच्या तीर्थासाठी एका सुंदर प्रवासाची चाहूल होती. स्वप्न नगरीत येऊन राहण्याचे, झेवियर्समध्ये शिकण्याचे तिचे स्वप्न आत्ता कुठे पूर्ण व्हायला सुरुवात झाली होती. आणि या प्रवासाला एक अनपेक्षित वळण मिळालं. झेवियर्समध्ये मराठी भाषिक सुद्धा कायम इंग्रजी बोलतात असा समज बरोबर घेऊन हळूहळू कॅम्पसमध्ये रुळत असलेल्या तीर्थाला तिच्या अमराठी रूममेटने एक फॉर्म दाखवला, ज्यावर लिहिले होते मराठी वाङ्मय मंडळ सदस्यत्व अर्ज. अगदी दुसऱ्या दिवशी तिने संगीत व साहित्य असे दोन विकल्प निवडून अर्ज भरला. आणि काही दिवसातच एका रंजक अशा ऑडिशन प्रोसेसनंतर MVM संगीत कंटिंजंट्स या व्हॉट्सॲप ग्रुपचा ती भाग बनली. प्रथम वर्षात असताना महाविद्यालयातील ऐतिहासिक कॉलेज हॉलमध्ये कॉलेज डे दिवशी सादर केलेल्या मोरया मोरया या गाण्याने मराठी वाङ्मय मंडळ आणि तीर्था या एका आनंददायक आणि सुंदर नात्याचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला होता. गेल्या 2.5 वर्षात हे नातं फक्त बहरत गेलं आहे, ते म्हणजे अगदी दोन जिवलग व्यक्तींच्या संवादाप्रमाणे. आज मराठी वाङ्मय मंडळाची मुख्य सचिव तीर्था सामंत म्हणून जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधत आहे, तेव्हा मनात असलेल्या भावना फक्त आणि फक्त भारावून टाकणाऱ्या आहेत. संगीत आणि लेखन हे माझ्या अगदी जिव्हाळ्याचे विषय असल्याने माझी संवादाची परिभाषा देखील या दोघांभोवती गुंफली गेली आहे. आणि शांत इंट्रोवर्टेड स्वभाव असल्याने समोरासमोर संवाद साधताना अगदी गरज असेल तिथे व तेवढेच बोलणे माझ्या वागण्यातून प्रकर्षाने जाणवते. आता झेवियर्ससारख्या कल्चरली एक्स्ट्रावॅगंट कॉलेजमध्ये हा स्वभाव आपल्याला एकटे पाडेल अशी सतत भीती असताना मराठी वाङ्मय मंडळाशी जोडलेल्या नात्याने ती भीती पळवून लावली. अगदी पहिल्या दुसऱ्या भेटीतच इथे भेटलेली माणसं आपलीशी वाटू लागली. आणि मराठी वाङ्मय मंडळ हे एक कुटुंब आहे असं कोणी मला सांगण्याआधीच मी त्यावर एक कविता लिहून मोकळीही झाले होते. त्या दिवसापासून हे कुटुंब माझं स्वतःचं कधी झालं आणि मंडळाने माझ्या मनात घर कधी केलं हे माझं मलाच नाही कळलं. सर्वप्रथम मंडळाची एक सदस्य म्हणून, नंतर संगीत विभाग प्रमुख म्हणून आणि आज मुख्य सचिव म्हणून जेव्हा मी या प्रवासाकडे बघते आणि स्वसंवाद साधते तेव्हा मी खरंच किती भाग्यवान आहे याची जाणीव होते. माझ्या नावापूर्वी लागलेली पदं ही फक्त नाममात्र आहेत, कारण मंडळाने मला जे काही दिलं आहे, अगदी आयुष्यातील अनेक फर्स्ट्सपासून अनेक मोलाची माणसं आणि आठवणींपर्यंत, मंडळाने ज्या प्रकारे मला घडवलं आहे त्याची किमान 1% परतफेड करण्याची संधी म्हणजे ही पदं आहेत असं मला वाटतं. COVID-19 महामारीने जगाला विळखा घातला असताना मंडळाने धीर न सोडता व्हर्च्युअल प्रणालीद्वारे अनेक उपक्रम राबविले होते व कोविडची दुसरी लाट प्रकर्षाने आली असताना ही परंपरा पुढे नेण्याची धुरा मुख्य सचिव म्हणून माझ्या आणि माझ्या मुख्य कार्यकारिणीच्या हातात सोपवली गेली होती. कम व्हॉट मे, नेव्हर गिव्ह अप असं म्हणत आम्ही या वर्षाचा प्रवास सुरू केला व जय जय महाराष्ट्र माझा, तख्त मराठी, वंदे गुरुम हे छोटेखानी कार्यक्रम, चहा आणि बरंच काही हा उद्घाटन सोहळा, क्लिक, शब्दांची गोळाबेरीज अशा प्रतियोगिता व उन्हाळ उन्हाळा, तेजोमय निखळ आनंद हे नाविन्यपूर्ण कार्यक्रम मंडळाने यशस्वीपणे पार पाडले. याच उत्साह आणि ऊर्जेने संवादाच्या पडद्या आड असं म्हणत आता सादर करत आहोत पखरण 2022। हा वार्षिक अंक देखील तुम्हाला भावेल अशी मंडळाची एक प्रतिनिधी म्हणून मी आशा करते। मला घडवण्यात मोठा वाटा असलेल्या मराठी वाङ्मय मंडळाची मी कायमच ऋणी असेन। तसेच माझे लाडके कोर मेंबर्स, सर्व विभाग प्रमुख व या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे खूप खूप आभार व मनापासून कौतुक। मंडळाचे आधारस्तंभ असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे सर, मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर अनिता राणे कोठारे मॅडम, प्राध्यापिका सना शेख मॅडम, प्राध्यापक प्रवीण साळुंखे सर, ज्यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि मदत आम्हाला लाभली आहे त्यांचेही मनापासून धन्यवाद। माझी आणि मंडळाची नाळ ज्यांच्या साथीशिवाय अतूट राहू शकली नसती ते माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी यांचेही मनपूर्वक धन्यवाद। निरोप घेते।